नमस्कार, मी निखिल कल्याणराव चव्हाण, गणोरी जिल्हा परिषद गटातील उमेदवार. उद्या दिनांक 2 फेब्रुवारी 2026, वार सोमवार रोजी सकाळी 9 वाजता स्थळ मारुती मंदिर गणोरी येथे विजय संकल्प सभा आयोजित करण्यात आलेली आहे. त्यासाठी भाजपचे नेते पाशा पटेल, फुलंब्रीच्या आमदार अनुराधाताई चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहील. तरी सर्व जनतेस विनंती आहे की मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.